बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे पशुपालन, पशुसंवर्धन व त्या निगडीत दुग्ध व्यवसायाला चालना देऊन स्वयंपूर्ण करण्यासाठी तसेच त्या माध्यमातून हरित क्रांतीला बळकटी देण्यासाठी येणारी क्रांती म्हणजेच धवल क्रांती. श्वेत क्रांती म्हणजेच भारतात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाला यालाच श्वेत क्रांती असे म्हणतात. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.